आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। मागील मन की बातमध्ये मी आपणास आपण सुट्टीत कुठे जात असाल आणि तेथील आपल्या अतुल्य भारताबद्दलची कोणतीही आठवण आपल्याजवळ असेल तर तुम्ही ती मला कळवा अशी विनंती केली होती। मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा मला वाटलं नव्हतं की त्याला एवढा जबरदस्त पाठिंबा मिळेल। लाखो लोकांनी ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावर मला फोटो पाठवले। एकापेक्षा एक सुंदर दृश्य मला पाहायला मिळाली। स्थापत्य, कला, निसर्ग, झरे, पर्वत, नद्या आणि समुद्र अशा किती विविधतेनं भारत भरलेला आहे। याचा पर्यटनाच्या दृष्टीनं भारत सरकारनं सुद्धा कधी विचार केला नसेल। लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करू शकतात ते तुम्ही केलंय। काहीतरी मला एवढं आवडलं की मी पण त्याला ट्विट केलं। मला वाटतं की आंध्र प्रदेशातील बेलमच्या लेण्यांचे फोटो ज्यांनी पाठवले ते पाठवले नसते तर या देशातील काही लोकांना कदाचित आपल्या देशात अशाही वास्तू आहेत याचा पत्ताही लागला नसता। मध्य प्रदेशच्या ओरछांचाही फोटो यात आहे। आपण राजस्थानला नेहमी पाण्याच्या संकटाचा प्रदेश मानत आलो आहोत पण तिथून कोणी मैनालच्या धबधब्याचा फोटो पाठवतो तेव्हा मला त्याचं आश्चर्य वाटतं। खरंच हे एक अद्भुत काम आहे, ते आपण पुढे करू, करत राहू। ते पूर्ण जग पाहिल, आपले देशवासी पाहतील आणि आपली नवी पिढीही पाहिल। माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण मला पंतप्रधान बनवलं पण माझ्यातला एक माणूस केव्हा केव्हा या पदाच्या प्रतिष्ठेपासून दूर राहून स्वतःमध्ये गुंतून जातो। 21 जूनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस माझ्या मनाला हिलावून गेला असं मी म्हणू शकतो। ज्यावेळी हा विषय मी युनायटेड नेशन्समध्ये काढला तेव्हा असं वाटलं की चला बाबा एखादी चर्चा होऊन जाऊ दे। परंतु 21 जूनचं दृश्य मी पाहिलं की जिथे जिथे सूर्य उगवला आहे, जिथे जिथे सूर्याची किरणं पडली आहेत, तिथला दुनियेतला कोणताही भूभाग योगाद्वारा सूर्याचं स्वागत करण्याशिवाय राहिला नव्हता। योगाचा अभ्यास करणाऱ्यांच्या दुनियेतील सूर्य कधी ढळू शकत नाही असं आपण दाव्यानं सांगू शकतो। योगाला जगानं ज्याप्रमाणे गालिचे अंथरून सन्मानित केलंय, साऱ्या विश्वानं ज्याप्रकारे त्याला आपल्या खांद्यावर उचललंय, त्यामुळे कोणत्या हिंदुस्थानी माणसाला गर्व होणार नाही बरं? मी पण आनंदित झालोय, माझं मन प्रफुल्लित झालंय। सीन नदी आणि आयफेल टॉवर ही अत्यंत गौरवपूर्ण प्रतीकं आहेत अशा फ्रान्सच्या लोकांनी देखील योगासाठी या ठिकाणांना पसंत केलं। न्यूयॉर्कमध्ये लोकांनी टाइम्स स्क्वेअरमध्ये योगा केला। ऑस्ट्रेलिया आणि सिडनीबद्दल बोलताना आपल्या डोळ्यासमोर ऑपेरा हाऊसचं चित्र उभं राहतं। ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी ऑपेरा हाऊसच्या सन्मानाप्रमाणे योगाचा विचार करून तिथं योगा केला। उत्तर अमेरिका असो, सिलिकॉन व्हॅली असो किंवा मिलानचा डुमो कॅथेड्रल असो, आपल्याला ही गौरवास्पद बाब आहे। आणि जेव्हा मी 21 जूनला UNचे महासचिव श्रीमान बान की मून यांना UNच्या मुख्यालयात योग करताना पाहिलं तेव्हा तर मला फारच आनंद झाला। त्याचप्रमाणे UNच्या शांती सेना दलानंही योगाचं फारच चांगलं प्रदर्शन केलं। भारतामध्ये सियाचेनच्या सफेद बर्फाच्या चादरीवर आपले जवान योगा करत होते। समुद्रात जिथं जिथं आपली नौसेनेची जहाजं होती तिथं तिथं चारही दिशांना आपल्या नौसैनिकांकडून योगाचे कार्यक्रम झाले। दिल्लीनं तर आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं। राजपथाचा योगपथ झाला। मी या देशाचा आणि दुनियेचा सहृदयतेनं आभारी आहे आणि मी हे म्हणू शकतो की हा काही कार्यक्रमासाठी फक्त कार्यक्रम नव्हता तर विश्वाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एक नवी जिज्ञासा, एक नवा आनंद, एक नवा उत्साह आणि जोडणारा एक नवा सेतू तयार होतो आहे असं वाटत होतं। काही दिवसांपूर्वी मी ट्विटरवर व्हिएटनामच्या एका कुटुंबातल्या लहान मुलाचा योगा करतानाचा पाठवलेला फोटो पाहिला। तो फोटो एवढा सुंदर होता की तो सर्व जगात प्रसिद्ध झाला। प्रत्येक स्त्री पुरुष, मुलं, वयस्क, गावं, शहरं, विकसनशील देश, विकसित देश, प्रत्येक जण योगानं जोडले गेले। जगाला जोडण्याचं योग हे कारण बनून गेलं। मी जाणत नाही की विद्वान वर्ग किंवा पुढारलेले लोक या घटनेची समीक्षा कशी करतात, परंतु एक गोष्ट मी जाणतो की प्रत्येक भारतीय गर्वानं याचा अनुभव घेऊ शकतो की हे विश्व भारताला जाणून घेण्यासाठी बरंच उत्सुक आहे. भारताच्या प्रति जगाची जिज्ञासा वाढली आहे. इथली मूल्य, इथल्या परंपरा, इथला वारसा जगाला माहिती करून घ्यायचा आहे. आणि आपलं सगळ्यांचं हे दायित्व आहे की कुणाच्या भरवशावर आपल्याला हा वारसा लाभलेला नाही, जगाला आपल्याला सांगायला हवं, त्याचा परिचय करून द्यायला हवा. परंतु हा परिचय आपण तेव्हाच करून देऊ शकतो जेव्हा आपल्याला आपल्या वारशांचा अभिमान असेल. पण आपल्याला काही काही गोष्टी एवढ्या सवयीच्या झालेल्या आहेत की या गोष्टींमध्ये काय नवीन आहे असं आपल्याला वाटतं. जशी आपली कौटुंबिक मूल्य, आपल्याला माहिती नाही आहे की जगाच्या दृष्टीनं भारताची कौटुंबिक मूल्य ही किती मोठी बाब आहे. आपण जगाला आपल्या या पारिवारिक प्रथा आणि कौटुंबिक मूल्यांची माहिती का देऊ नये? जगाला याचं आश्चर्य वाटेल असं मला वाटतं. अशा पुष्कळशा गोष्टी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिल्या आहेत आणि त्या श्रेष्ठ असून त्यावर जगाचाही अधिकार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सफलतेमुळे झालेला आनंद आणि उत्साहामुळे आपल्यावर आणखी एक नवीन जबाबदारी आलेली आहे. जगाला उत्तमात उत्तम योग शिक्षक देण्याचं दायित्व आपल्यावर आहे. त्याचप्रमाणे योगाचे सर्व प्रकार, सर्व परंपरा एकाच जागेवरून सर्व जग पाहू शकेल हेही आपलं दायित्व आहे. मी देशातील युवकांना, विशेषतः माहिती तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकांना असा आग्रह करतो की आपण युवकांनी एकत्र येऊन ऑनलाईन योगा ॲक्टिव्हिटीच्या काही योजना तयार कराव्यात, ज्यातून योगासंबंधित संस्थांचा परिचय होईल, योगाच्या शिक्षकांची माहिती मिळेल, योगाची माहिती होईल. आणि योग शिकायचा असेल तर कुठे शिकू शकतो, योगाचे शिक्षक कुठून मिळू शकतात, याची एक आधार सामुग्री म्हणजे डेटाबेस तयार करायला हवा. मला वाटतं आपण हे सहज करू शकता. चला कुठून तरी याला सुरुवात करूया. ही पण एक नवी शक्ती तयार होईल. मी मागील काही दिवसातील घटनांकडे दृष्टिक्षेप टाकून पाहतोय. कामं करणाऱ्या सरकारचं, भरधाव धावणाऱ्या सरकारचं एक वेळ लक्ष ठरलं की ते कसं परिणाम करू शकतं हे मी मागच्या काही दिवसात पाहिले. आणि जेव्हा चारही बाजूला निराशा होती तेव्हा आपण विसरलो की एक वर्षापूर्वी चारही बाजूंनी एकच सूर उमटत होता की काहीच होत नाही आहे, काहीच होत नाही आहे, काहीच होत नाही आहे. आपण कल्पना करू शकता की सरकारमध्ये आयुष म्हणून एक विभाग आहे, यावर कुणाचं कधी लक्षच जात नाही. 2-5 वर्षात त्याबद्दल वर्तमानपत्रात एखादी छोटी मोठी बातमी येईल न येईल एवढंच. एका कोपऱ्यातला एक विभाग, पण योग दिनामुळे तो पुढे आला आणि या छोट्याशा विभागानं एवढं मोठं काम आयोजित करून दाखवलं. म्हणजे लक्ष जर समोर असेल तर छोटासा विभागसुद्धा किती उत्तम काम करू शकतो याचा हा उत्तम नमुना आहे. मागील दिवसात जगानं पाहिलं की आपल्या लोकांनी यमेनमधल्या आपद्ग्रस्तांना कसं वाचवलं, भारतातले लोक धावून तासभरात नेपाळच्या मदतीसाठी कसे पोहोचले. जेव्हा बँकेमध्ये जनधन अकाउंट उघडायचं होतं तेव्हा सर्व बँकांचे लोक मैदानात उतरले आणि काही वेळातच कोट्यवधी देशवासियांना बँकांशी जोडून घेतलं गेलं. असं काम करणारं हे सरकार आहे. म्हणजेच सरकार, लोक, सरकारी कर्मचारी सगळेच देशासाठी काम करू इच्छितात निस्वार्थी भावनेनं. सर्वजनम हिताय, सर्वजन सुखाय असा आपण संकल्प करून चाललो तर सरकारही त्यामागे धावतं, सरकारी लोक पण धावतात आणि जनता गालीच्या अंथरून त्यांचं स्वागतही करते. हा अनुभव मला आला आहे आणि हीच तर देशाला पुढे नेणारी खरी ताकद आहे. मागच्या महिन्यात मी कोलकात्यामधून 3 जनसुरक्षा योजना जाहीर केल्या होत्या. थोडक्या वेळात त्याला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद लाभला. भारतात जनसुरक्षेच्या दृष्टीनं बरंच कमी काम झालं आहे, परंतु या 3 योजनांमुळे बरीच मोठी झेप आपण घेतली आहे. एवढ्या कमी वेळात 10 कोटींपेक्षा जास्त लोक या जनसुरक्षा योजनेमध्ये सामील झाले. परंतु आपल्याला त्यांना आणखी पुढे न्यायचं आहे. माझ्या मनात एक विचार येतो, तो मी आपल्यासमोर ठेवतो. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचा सण येणार आहे. आपण सर्व देशवासी या रक्षाबंधनाच्या सणापूर्वी एक जबरदस्त मोठं आंदोलन उभारूया. काय की ज्यामुळे आपल्या देशातील माता भगिनींना या ज्या जनसुरक्षा योजना आहेत त्यांचा लाभ मिळू शकेल. आपल्या घरात स्वयंपाक बनवणारी बहीण असो किंवा भांडी धुणारी बहीण असो किंवा आपल्या शेतात काम करणारी बहीण असो किंवा आपल्या कुटुंबातली बहीण असो, रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला लक्षात घेऊन आपण 12 रुपयांची किंवा 330 रुपयांची जनसुरक्षा योजना जीवनभर आपल्या भगिनीसाठी भेट म्हणून देऊ शकतो. भावाकडून बहिणीसाठी मिळालेली ही एक मोठी भेट होऊ शकते. तेव्हा आपण रक्षाबंधनाच्या या पर्वाला लक्ष्य मानून 2 कोटी, 5 कोटी, 7 कोटी किंवा 10 कोटी पाहूया तरी किती भगिनींपर्यंत आपण हा लाभ पोचवू शकतो. या, माझ्याबरोबर या, आपण हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. मी मन की बात करत असतो तेव्हा काही लोक मला सूचनाही पाठवतात. यावेळी पावसाळ्यासाठी मला काही सांगायला हवं अशा सूचना बऱ्याच लोकांनी केल्या आहेत. नागपूरचे योगेश दांडेकर, म्हैसूरचे हर्षवर्धन, प्रवीण नाडकर्णी, दिव्यांश गुप्ता यांनी आपल्या मन की बातमध्ये जरूर तुम्ही काहीतरी सांगा अशा चांगल्या सूचना केल्या आहेत. आणि तसं पाहिलं तर हा ऋतूसुद्धा मनाला प्रसन्नता देणारा असतो. पहिल्या पावसाच्या सरीत न्हाऊन मजा लुटण्याचं मन कोणत्याही वयाच्या माणसाला होतं, आपल्यालाही होऊ शकतं. पावसाळ्यामध्ये गरमागरम पकोडे, भजी, मका आणि त्याचबरोबर चहाची मजा आपणही घेत असाल. परंतु याचबरोबर ज्याप्रकारे सूर्याची किरणं जीवन देतात त्याचप्रमाणे पाऊस देखील आपल्या जीवनाला ताकद देत असतो. थेंब थेंब पाण्याला फार मोठं मूल्य असतं. एक नागरिक या नात्यानं आपल्याला थेंब थेंब पाणी वाचवण्याचा आपला स्वभाव बनवायला हवा. गावातलं पाणी गावात, शहरातलं पाणी शहरातच राहावं हा आपला संकल्प असायला हवा. पाणी थांबवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. पावसाचं पाणी थांबलं आणि जमिनीत पुन्हा परत गेलं तर ते जमिनीत साठतं, त्यामुळे वर्षभरातील समस्येचं निराकरण होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काही नवीन गोष्ट नाही आहे, ती पूर्वापार चालत आली आहे. चेक डॅम्स असोत, पर्जन्यछाई विकास असो, छोटे तलाव असोत, शेततळी असोत, आपल्याला थेंब थेंब पाणी साठवायलाच हवं. मी नेहमी लोकांना सांगतो की जर आपण महात्मा गांधींचं जन्मस्थळ गुजरातमधील पोरबंदर इथं गेलात आणि महात्मा गांधींचं घर पाहायला गेलात तर 200 वर्ष जुन्या असलेल्या त्यांच्या घरात जमिनीमध्ये टाकी आहे की ज्यामध्ये पावसाचं पाणी सरळ आतमध्ये जाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि 200 वर्षानंतरही ती तशीच कार्यरत आहे. त्यातलं पाणी वर्षभरात जरासही खराब होत नाही. पोरबंदर समुद्रकिनारी आहे परंतु पावसाचं गोड पाणी साठवून घरात ठेवलं जातं. त्यावेळीसुद्धा एवढी काळजी घेण्यात येत होती, तेव्हा आपणही ती घेऊ शकतो आणि हे जनआंदोलन होऊन गावागावात ही व्यवस्था व्हायला हवी. हिरवळ आपल्या डोळ्यांना किती भावते, हिरवं बहरलेलं जीवन आपल्याला किती आल्हाददायक वाटतं. झाडं झुडपं, बाग बगीचे आपल्या जीवनाला बहरून टाकतात. आपल्या सर्वांकडून, सामाजिक संस्थांकडून आणि युवकांकडून या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, झाडं लावण्यासारखे उपक्रम हाती घ्यायला हवेत. मी एक प्रस्ताव देतोय आणि माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि तो सफल झालेला अनुभव आहे. ते माझं ग्रामीण तंत्रशास्त्र आहे की आपण जेव्हा एखादं रोप लावाल तेव्हा त्याच्या बाजूला एक जुनी मातीची घागर ठेवा, त्यामध्ये पाणी भरा. त्यात महिन्यातून 1-2 वेळा पाणी भरलं तरी चालेल. ते रोप जोमानं वाढेल, ते मोठं होईल. तुम्ही प्रयोग तर करून पहा. जुनी मातीची घागर तर तुम्हाला सहज मिळेल. मी शेतकऱ्यांनाही सांगत असतो, तुम्ही आपल्या शेताच्या बांधावर कुंपण घालण्यापेक्षा झाडं लावा, ती आपली संपत्ती होऊन जाईल. हे खरं आहे की पाऊस आपल्याला पुष्कळ पसंत असतो, त्याची मजाही येते. परंतु त्याचबरोबर केव्हा केव्हा पावसाच्या ऋतूतही सर्वात जास्त रोग उद्भवतात. डॉक्टरांना वेळही मिळत नाही एवढे रुग्ण त्यांच्याकडे येतात. आपल्याला हे माहिती आहे का की पावसाच्या दिवसात पाण्यामुळे रोगांचा फैलाव होतो. वातावरणामध्ये बाष्प वाढल्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. त्यासाठी साफसफाई करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शुद्ध पाणी पिण्याचा आग्रह करणं आवश्यक असतं. बहुतांश लोक यावेळी पाणी उकळून पितात, त्यामुळे त्यांचा लाभच होतो. हे योग्य आहे की आपण जेवढी काळजी घ्याल तेवढे रोग आपल्यापासून दूर राहतील. पाणी हवं, पाऊसही हवाच, पण रोगांपासून आपण वाचायलाही हवं. प्रिय देशवासियांनो, आता आताच आपण खास करून शहरी लोकांकरता 3 योजना जाहीर केल्या आहेत. आपल्या देशात सुमारे 500 छोटी मोठी शहरं आहेत. कचऱ्यापासूनही संपत्ती बनू शकते, खतं होऊ शकतात, विटा बनू शकतात आणि वीजही बनू शकते. घाण पाणी शुद्ध करून शेतामध्ये त्याचा पुन्हा उपयोग होऊ शकतो आणि हे अभियान आपण पुढे नेलं पाहिजे. अमृत योजनेच्या अनुषंगानं आपण आपल्या शहरांना जीवन जगण्याच्या योग्य बनवण्याकरता एक मोठं अभियान राबवत आहोत. अशा प्रकारे आपण जगाशी बरोबरी करू शकेल असा देश व्हायला हवा आहे. या देशामध्ये जगाची बरोबरी करू शकेल अशी स्मार्ट शहरं व्हायला हवी आहेत आणि त्याचबरोबर गरिबातल्या गरीब व्यक्तीला राहायला स्वतःचं घर असायला हवं, ज्या घरामध्ये वीज हवी, पाणी हवं, शौचालय हवं आणि त्याच्याजवळ शिकण्यासाठी शाळाही असायला हव्यात. 2022 जेव्हा भारत स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करेल तेव्हा आम्ही देशवासियांना घरं देऊ इच्छितो. या 3 गोष्टींना घेऊन एका मोठ्या योजनेचा प्रारंभ केला आहे. मला विश्वास आहे की शहरी जीवनात बदल आणण्यासाठी या सर्व योजना उपयोगी पडतील. मी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी जोडलेला आहे, त्यामुळे आपल्याकडून अनेक नवनवीन विचार मला मिळत असतात. सरकारबद्दलची उलटसुलट माहिती देखील मला मिळत राहते. पण कधीकधी दूरवर गावात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट माझ्या मनाला स्पर्शून जाते. सरकारतर्फे सुरू असलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाबद्दल आपल्याला ठाऊक असेलच, पण एखादं गाव, एखादा समाज किंवा एखादी व्यक्ती सरकारचा कार्यक्रम आपला मानून स्वीकारते तेव्हा त्याची ताकद तेवढीच वाढते. काही दिवसांपूर्वी हरियाणातल्या बीबीपूर गावचे सरपंच श्रीयुत सुनील जगलान यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला. त्यांनी घेतलेल्या सेल्फी विथ डॉटर या उपक्रमामुळे असं काही वातावरण निर्माण झालं की प्रत्येक पित्याला आपल्या कन्येसोबतचा सेल्फी सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध व्हायलाच हवा असं वाटू लागलं. ही कल्पना मला अनेक कारणांमुळे आवडली. हरियाणामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या खूपच कमी आहे. देशभरात सुमारे 100 जिल्ह्यात अशी चिंताजनक स्थिती आहे, हरियाणात तर ती सर्वाधिक. पण याच हरियाणातल्या एका छोट्याशा गावातला सरपंच बेटी बचाव मोहिमेला अशा प्रकारे अनोखं वळण देतो ही मनाला निश्चितच आनंद देणारी आणि नवी आशा निर्माण करणारी गोष्ट मला वाटते. मी याबद्दल प्रसन्नता व्यक्त करतो. या घटनेतून मलाही प्रेरणा मिळालेली आहे आणि मी आपल्याला आवाहन करतो की आपण देखील आपल्या कन्येसोबत आपला सेल्फी काढून #selfiewithdaughterवर अवश्य पोस्ट करा. त्यासोबत बेटी बचाओ बेटी पढाओ हा विचार शक्तिशाली बनवणारी एखादी टॅगलाईन सुद्धा लिहा. ती कोणत्याही भाषेत असली तरी हरकत नाही, हिंदी असेल, इंग्रजी असेल किंवा तुमच्या मातृभाषेत असेल. या टॅगलाईनमधून सर्वात प्रेरणादायी वाटेल अशी टॅगलाईन आपण आणि आपल्या कन्येच्या सेल्फीसोबत मी रिट्विट करेन. बेटी बचाओ बेटी पढाओ या विचाराचं एका जनआंदोलनात आपण एक प्रकारे परिवर्तन करू शकू. हरियाणातल्या बीबीपूर गावातल्या सुनीलभाईंनी आरंभ केलेलं हे कार्य आपण सर्वजण मिळून पुढे नेऊया. #selfiewithdaughter आपण अवश्य पोस्ट करा असं मी आपल्याला आग्रहपूर्वक आवाहन करतो. मुलींबद्दलचा अभिमान, त्यांच्याबद्दलचा गौरव यामुळे बेटी बचाव अभियान आपल्याला अनोखा आनंद देईल. यामुळे आपल्यावरील असलेला कलंक देखील निश्चितपणे पुसला जाईल. तेव्हा या वर्षा ऋतूसाठी आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा. पावसाची मजा लुटा, आपल्या देशाला हिरवागार बनवा. आंतरराष्ट्रीय योग दिवस एक दिवसच नव्हे तर कायम पाळून आपण योग करणं सुरू ठेवा. आपण पाहाल की आपल्याला त्याचा फायदा झाल्याचं दिसून येईल. मी माझ्या अनुभवातून सांगतो की योगाला तुम्ही पुढे न्या, त्याला आपल्या जीवनाचा एक भाग बनवा, तो अवश्य करा. आणखी एक गोष्ट म्हणजे आपला अतुल्य भारत, त्यात तुम्ही कुठेही यात्रा करा पण फोटो जरूर पाठवत जा. सर्व देशाला आणि जगालाही कळू दे की आपल्या देशात किती विविधता आहे. मला वाटतं की हस्तकलेच्या संबंधात इथं बरंच काही कमी लिहून आलं आहे, म्हणून तुम्ही तुमच्या विभागातल्या हस्तकलांचे फोटो अतुल्य भारत विभागात पाठवू शकता. आपल्या शहरामध्ये अशा पुष्कळच्या वस्तू बनत असतील, गरीब लोक त्या बनवत असतील, ज्यांच्यामध्ये कौशल्य आहे ते बनवत असतील, त्यांचेही फोटो तुम्ही पाठवू शकता. आपल्याला हे सर्व जगभरात पोचवायचं आहे, भारताची विशेषतः चौफेर पोचवायची आहे, आणि आपल्याकडे हे सरळ माध्यम असल्यामुळे आपण ते अवश्य पोचवूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज इतकंच पुरे. पुढच्या मन की बातच्या वेळी पुन्हा मी भेटेनच. काही लोकांना वाटतं की मन की बातच्या माध्यमातून मी मोठमोठ्या सरकारी योजना घोषित कराव्यात, पण तसं नाही. त्यावर मी रात्रंदिवस काम करतच असतो, पण मला या माध्यमातून आपल्यासोबत काही हलक्या फुलक्या बऱ्या वाईट गप्पा करायच्या असतात. बस मला त्यातून खूप आनंद मिळतो. खूप खूप धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.